आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पतंजली फूड आणि हर्बल पार्कसाठी दररोज 800 टन संत्र्यावर प्रक्रिया होणार. विदर्भात संत्र्याचं एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार. 2030 पर्यंत राज्यात 52% अपारंपरिक स्रोतांपासून ऊर्जा निर्मिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढे जिंकण्यासाठी 252 धावांचं उद्दिष्ट. आता सविस्तर बातम्या. पतंजलीच्या नागपुरातील मिहान स्थित फूड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास 800 टन संत्र्याची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपसुकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसंच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात मिहान परिसरातील पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी संत्रा उत्पादनासंदर्भात पतंजली समूहाला आश्वासन दिलं.
और रामदेव जी, आपको लगने वाला संतरा हम बड़े प्रमाण पर उपलब्ध करा कर देंगे, ये विश्वास मैं आपको देना चाहता हूँ. संतरे के ग्रेडिंग करने वाले करीब 8-10 कारखाने शुरू हुए. मुझे बताते हुए खुशी हो रही है कि महाराष्ट्र सरकार ने जो संतरे का एक पैकेजिंग सॉर्टिंग करने का यूनिट तैयार किया था वो बंद पड़ा था. देवेंद्र जी ने मेरे रिक्वेस्ट पर श्रीधर राव ठाकरे जो है आष्टी के, उनकी एक समिति बनाकर उनको चलाने के लिए दिया है.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, योगगुरु स्वामी रामदेव बाबा, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार डॉ आशिष देशमुख, समीर मेघे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचं अनावरण आणि प्रकल्पाचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं. पतंजली फूड आणि हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडिंग आणि साठवणही इथं होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. पतंजली समूहाला मिहान इथं जमीन मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची देखील त्यांनी माहिती दिली.
कई राज्यों की सरकारें उनको मुफ्त में जमीन दे रही थी और बुला रही थी, लेकिन मैंने और आदरणीय गडकरी जी ने उनको निवेदन करने के बाद बाबा जी ने कहा, चाहे जो हो जाए मैं विदर्भ में ही आऊंगा, मैं नागपुर में ही आऊंगा. बाबा जी को जमीन मुफ्त में नहीं दी गई, सीधी आवंटित भी नहीं की गई. हमारे यहाँ तो पारदर्शिता है, हम तो टेंडर बुलाएंगे और जो जमीन का सबसे ज्यादा भाव देगा उसको जमीन देंगे. 3 बार हमने टेंडर निकाला, 3 बार एक ही टेंडर आया पतंजली का और किसी ने हिम्मत ही नहीं की.
या प्रकल्पाला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली आणि राज्य शासन संयुक्तपणे सर्व सोयींनी सज्ज नर्सरी उभारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे काम झाल्यानंतर नागरिकांनी आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आज नागपुरातील खामला इथल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात अनेकांनी त्यांचे आभार मानले. गडकरी यांच्या सहकार्यानं हृदय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनीही गडकरी यांची भेट घेऊन गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये काहींवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत तर काहींच्या एंजिओप्लास्टी झाल्या आहेत. विविध मागण्यांची निवेदनं स्वीकारून गडकरी यांनी संबंधित विभागांकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र आणि विभागांशी संबंधित विषय गडकरी यांनी ऐकून घेतले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. वर्ष 2030 पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 52% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या मिहान परिसरातील IIM मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण झालं त्यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार डॉ आशिष देशमुख, राज्य शासनाच्या विद्युत पारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, IIM चे संचालक डॉ भीमराय मैत्री आदी यावेळी उपस्थित होते. राज्य शासनानं ऊर्जा संक्रमणाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य शासन अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. वर्ष 2030 पर्यंत राज्यात 52% ऊर्जा निर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून करण्याचं उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी सामना होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडनं निर्धारित 50 षटकात 7 गडी बाद 251 धावा करत भारतापुढे जिंकण्यासाठी 252 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. याआधी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतानं 44 धावांनी विजय मिळवला होता, मात्र न्यूझीलंडनं इतर सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यवतमाळमध्ये आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव आणि प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस आणि इतर पिकांची लागवड, तंत्रज्ञान तसंच कृषीविषयक माहिती देण्यात आली. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉ बाबासाहेब फंड यांनी हा कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी कपाशी आणि इतर पिकांची लागवड तंत्रज्ञान, बी बियाणे निवड, पेरणीची पद्धत, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन, रासायनिक कीटनाशकाची फवारणी करताना घ्यायची काळजी, काढणीपश्चात तंत्रज्ञान आदी बाबींची माहिती दिली. शासनाच्या ई ऑफिस प्रणाली वापराच्या उपक्रमात गेल्या 7 महिन्यांच्या कालावधीत 51,231 ई ऑफिस फाईल्स तयार करून अकोला जिल्हा परिषद ई ऑफिस प्रणालीत राज्यात अव्वल ठरली आहे. शासनाच्या ई ऑफिस संकेतस्थळावर 7 मार्च रोजी अवलोकन केलं असता ई ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करण्याच्या कामात अकोला जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचं नोंदवण्यात आलं. गेल्या ऑगस्टपासून अकोला जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ई ऑफिस प्रणालीमध्ये कामकाज सुरू करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ई ऑफिस प्रणाली नोंदणी केल्यानंतर कामकाज करत असून जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांमधील 148 कर्मचाऱ्यांनीही ई ऑफिस प्रणालीत कामकाज सुरू केलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी इथल्या पोलीस कर्मचारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पेट्रोलिंग करत असताना एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहनात जनावर वाहतूक करत असल्याचं आढळून आल्यानं वाहन चालक श्रीकांत तुळशीराम नगरकर याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप चारचाकी वाहनाची पाहणी केली. त्यावेळी त्यात टॅगिंग नसलेले 13 गोवंशीय जनावरं कोंबून क्रूरतेची वागणूक देऊन कत्तलखान्यात नेण्याच्या हेतूनं अवैधरित्या आढळून आले. पोलिसांनी 13 जनावरांची सुटका करत गाडीसह चालकाला अटक केली आहे. वनहक्क कायदा 2006 अंतर्गत सामूहिक दावे मंजूर झालेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील क्रियाशील वनहक्क समिती सदस्यांना सामूहिक वनहक्क उपजीविकेसाठी बांबूचा वापर आणि CFR भागात ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या या विषयावर 3 दिवसीय प्रशिक्षण बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्यातर्फे वन अकादमी इथं आयोजित करण्यात आलं आहे. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक संशोधन शिक्षण आणि प्रशिक्षण तथा वन अकादमीचे संचालक MS रेड्डी यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण 10 टप्प्यात आयोजित करण्यात आलं आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील विविध क्रियाशील वनहक्क समितीच्या 300 सदस्यांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे 3 टप्पे पूर्ण झाले असून 4था टप्पा नुकताच वन अकादमीमध्ये पार पडला. हवामान. आज विदर्भात सर्वात जास्त तापमान अकोला इथं 39 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, तर किमान तापमानाची नोंद गडचिरोली इथं 15.4 अंश सेल्सिअस करण्यात आली. नागपूरचं कमाल तापमान 38 तर किमान तापमान 18.2 अंश सेल्सिअस होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पतंजली फूड आणि हर्बल पार्कसाठी दररोज 800 टन संत्र्यावर प्रक्रिया होणार. विदर्भात संत्र्याचं एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार आणि ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे जिंकण्यासाठी ठेवलं 252 धावांचं उद्दिष्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.